नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवी ऐश्वर्या नायर तुमकां प्रादेशीक खबरो दिता. मुखेल खबरो. भाजपाचे वरिष्ठ फुडारी आनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज महाराष्ट्रातल्या नाशिक जिल्ल्यातल्या दिंडोरी वेचणुकेच्या रॅलीत उलोवप केले. गोंय शालांत मंडळान एप्रिलांत घेतिल्ल्या 10वेच्या परिक्षेचो निकाल 92.38% लागला. मैसुरातल्या भारतीय भाषा केंद्रीय संस्थेन 2024-2025 शिक्षणीक वर्सा खातीर 10 महिन्यांचो भारतीय भाषा पदविका अभ्यासक्रम चालू केला. गोंय विद्यापीठान एमएसडब्ल्यू अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांक प्रत्यक्ष कामाचो अणभव मेळपा खातीर एनजीओ कडेन कबलाती केल्यात आनी संगीत स्वामी समर्थ नाट्य निर्मात्याक उत्कृष्ट नाट्य निर्माते डीजी राठोड पुरस्कार फावो जाला. आता खबरो विस्तारान. प्रधानमंत्री आनी भाजपाचे वरिष्ठ फुडारी नरेंद्र मोदी हांणी आयज महाराष्ट्रातल्या नाशिक जिल्ल्यातल्या दिंडोरीत वेचणुकेच्या रॅलीत उलोवप केले. ह्या वेळार उलयताना तांणी कोविड महामारीच्या परिस्थितीत देशाच्या प्रतिसादाची तोखणाय संवसारभरान सगळ्यांनी केल्ल्याचे सांगले. ह्या वाठारात सुलभ भलायकी सेवा दिवपाच्या हेतान नाशिकाच्या गावांनी 600 परस चड आयुष्यमान आरोग्य केंद्र आणि जायती जन औषधी केंद्रां स्थापन केल्यात हाचेर तांणी भर दिलो. एनडीए सरकार शेतकार तरणाटे बायलो आणि वंचित लोकांच्या कल्याणा खातीर कटिबद्ध असा. या वाठारातल्या कांद्याच्या शेतकऱ्यांक मार्गदर्शन करताना तांणी सांगले, फाटल्या 10 वर्सात कांद्याची निर्यात 35% वाढल्या असे तांणी सांगले. गोंय शालांत मंडळान एप्रिलांत घेतिल्ल्या 10वेच्या परिक्षेचो निकाल 92.38% लागला. भुरगे पास जावपाचे प्रमाण 91.80% जाल्यार चलयो पास जावपाचे प्रमाण 92.93% आसा. गोंय शालांत मंडळाचे अध्यक्ष भागीरथ शेटये हांणी पत्रकार परिषदेत 10वेचो निकाल जाहीर केलो. गोंय शालांत मंडळाच्या संकेतथळाचेर निकाल उपलब्ध आसा. गोंय माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे 2024 वर्साच्या 10वेच्या परिक्षेत 92.4% विद्यार्थी ह्या परिक्षेत हाजीर आशिल्ले. एकूण 18,914 विद्यार्थ्यांनी ह्या परिक्षेत येस मेळयले. 10वेच्या परिक्षेत हाजीर आशिल्ल्या 464 दिव्यांग विद्यार्थ्यांमधल्या 87.7% विद्यार्थ्यांक ह्या परिक्षेत येस मेळ्ळा. नेत्रावळी हांगच्या गावगिऱ्या वाठारात परीक्षा केंद्रात 97% विद्यार्थ्यांनी 10वेची परीक्षा दिली. 124 शाळांतल्यो 40 सरकारी शाळा आसात आणि ह्या शाळांनी बरो निकाल हाडला. राज्यात आडवेळो पाऊस पडत असलो तरी तापमान चोडूत असा. पावसाक लागून वातावरणात काय प्रमाणात थंडसाण तयार जाता. दुसऱ्या दिसा परतून उकाडो जावपाक लागता. बुधवारा पणजेचे चडांत चड तापमान 35.8° जाल्यार मुरगावचे चडांत चड तापमान 35.6° आशिल्ले. मुखार शुक्रार मेरेन गडगड्यासयत पावस पडपाचो अदमास हवामान खात्यान उक्तायला. मजगती आडवेळा पावसाचे प्रमाण फोण्या वाठारात सगळ्यांत चड म्हणजे 132.2 मिलीलिटर म्हळ्यारूच 5.22 इंच अशे आसा. मंगळारा दाबोळे सगळ्यांत चड 31.8 मिलीमिटर पावसाची नोंद जाल्या. येते 3 दीस शुक्रार मेरेन गडगड्यासयत पावसाचो अदमास हवामान खात्यान उक्तायला. तशेंच राज्याचे चडांत चड तापमान 34-36° आसतले असोय अदमास हवामान खात्यान उक्तायला. राज्यात शेनवार सावन आडवेळ्या पावसाक सुरवात जाली. शेनवारा उपरांत आयतारा सुद्धा पावस पडटलो. शेनवारच्या तुळेत आयतार आणि सोमारा पावसाचे प्रमाण उणे आशिल्ले. मंगळारा पावसाचे प्रमाण चड आशिल्ले. फाटले 4 दीस सांजे 6 वरां उपरांत शेगीत पावसाचे सरी पडटा. सदांच पावस आसलो तरी तापमानाचेर हाचो परिणाम जावंक ना. चडांत चड तापमान 35° फुडेल आसा. मंगळारा दाबोळी 31.8 मिलीमिटर आणि फोण्या 28 मिलीमिटर पावसाची नोंद झाली. साखळे 17.4 मिलीमिटर वाळपय 9.7 मिलीलिटर पावसाची नोंद झाल्या. पावसाक लागून विजेचो आपालिपा सुरूच असा. आता मेरेन फोण्या आडवेळो पावस 1 मार्चा उपरांत सगळ्यांत चड म्हणजे 132.8 मिलीमिटर म्हळ्यारूच 5.22 इंच असं झाला. मैसुरातल्या भारतीय भाषा केंद्रीय संस्थेन 2024-2025 शिक्षणीक वर्सा खातीर 10 महिन्यांचो भारतीय भाषा पदविका अभ्यासक्रम चालू केला. या अभ्यासक्रमा खातीर इच्छुक शिक्षकांनी बेगिनात बेगीन नोंदणी करची अशे राज्य शिक्षण प्रशिक्षण संस्थेन मागला. कोकणी, मराठी, उर्दू अशा वेगवेगळ्या भारतीय भाषांनी ह्यो पदविका अभ्यासक्रम उपलब्ध आसात. ह्या अभ्यासक्रमा खातीरची नोंदणी आणि ताचे शुल्क सगळ्या शिक्षकांनी स्वतः जाऊन फारीक करचे असे आव्हान राज्य शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे संचालक मेघना शेटगावकर हांणी केला. गोय विद्यापीठाची चार एनजीओ कडेन कबलात. गोय विद्यापीठाच्या मास्टर ऑफ सोशल वर्क MSW अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांक एनजीओ सयत काम करून प्रत्यक्ष कामाचो अणभव मेळपा खातीर गोय विद्यापीठान एनजीओ कडेन सामंजस्य कबलाती केल्या. करितास बुकवर्म लाईफ लाईन फाउंडेशन विहाग या एनजीओ कडेन विद्यापीठान कबलाती केल्या. गोय विद्यापीठाच्या मनोहर पर्रीकर कायदो महाविद्यालयात मास्टर ऑफ सोशल वर्क अभ्यासक्रम सुरू झाला. शिक्षण, भलायकी, एड्स प्रतिबंध, दिव्यांग भुरग्यां खातीर उदरगत हे वाठारात ह्यो एनजीओ वावर करता. MSW विद्यार्थ्यांक कामाचो अणभव मेळचो ह्या कबलाती फाटलो हेत असा. राज्यातल्यो संस्था तशेंच समाजाकडेन संबंध जोडपाचे गोय विद्यापीठाचे यत्न असा. एनजीओ कडेन केल्ल्या कबलाती हो यत्नाचो भाग असा अशे गोय विद्यापीठान म्हळा. कबलाती करताना करिता संस्थेचे फादर मेवरिक फर्नांडीस, लाईफ लाईन फाउंडेशनचे नारायण नंदीवाले, विहागचे विकास कुलकर्णी, बुक वर्माचे थॉमस सिओमस, गोय विद्यापीठाचे कुलसचिव प्राध्यापक VS नाडकर्णी आणि प्राध्यापक बसुधा सावयकार हाजीर आशिल्ल्यो. श्री सातेर छाया केरी सत्तरी आणि सम्राट क्लब केरी सत्तरी निर्मित विठ्ठल नागेश गावडे पारवाडकर लिखित संगीत स्वामी समर्थ नाटकाच्या निर्मात्यांची उत्कृष्ट नाट्य निर्माते DG राठोड राष्ट्रीय पुरस्कार 2024 खातीर निवड केल्या. पुरस्कार भेटवन सुवाळो 19 मेक सांजे 4 वरांचेर प्रजापिता ब्रह्माकुमारी विश्वविद्यालय तटा कडल्या तामिल रोड छत्रपती शिवाजी पेट कोल्हापूर हांगा जातलो. नाटकाचे निर्माते शांताराम गावस, संतोष पारसेकार, कृष्णा मयेकार, वंदेश गावस, एडवोकेट मोहन गावकर असतात. दिग्दर्शन विष्णू गावस, संगीत दिग्दर्शन गुरुदास गावकर हांणी केला. नाटकात चंद्रकांत गावस, प्रदीप गावस, विजय मराठे, सुशांत गावस, रुपेश दशरथ गावस, मनोज चौकुलकर, अजू गावकर, प्रमोद सावंत, रुपेश सुतार, रक्षा गावकर असे वेगवेगळ्यांनी भूमिका साकारल्यात. पार्श्वसंगीत विराज गावत, रंगवण जयकृष्णा गावकर, पकवाज ओमप्रकाश गावस, हार्मोनियम अमोल गावस, ताळ स्वरूपानंद गावस, उजवाडा येवजण मंथन गुरव, आवाज संचलन नरेश नाईक, भेसमण वंदेश गावस आणि मोहन गावकर हांची असा. पुरस्कार भेटवण सुवाळ्यात ब्रह्मकुमारी सुनंदा बॅनर्जी, डॉक्टर शिवाजीराव शिंदे, गोय सचिवालयाचे एडवोकेट मोहन गावकर, ज्येष्ठ पत्रकार सुरेश माडकर, डॉक्टर सुशील अगरवाल, मराठी विश्वकोश महाराष्ट्र शासनचे वांगडी डॉक्टर कृष्णदेव हाजीर असतले. वास्कोच्या श्री राष्ट्रोळी ब्राह्मण संस्थेचो 18वो वर्धापन दीस विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यावळींनी मनयलो. ह्या वेळार संस्थेच्या वतीन ज्येष्ठ भजनी आणि नाट्य कलाकारा वांगडा सामाजिक मळार कार्य केल्ल्यांचो सत्कार केलो. हो वर्धापन दिसाचो सुवाळो 9 मेक धार्मिक विधीन सुरू झालो. श्री आणि सौ प्रतिका प्रदीप बोरकार, श्री आणि सौ सुचिता उमेश तिरोडकार आणि हेर भजनाची कार्यावळी हांगा झाली. राती 7:30 वरांचे संस्थेच्या वतीन ज्येष्ठ भजनी कलाकार केशव बांदेकार, अनिल तिरोडकार, आनंद बांदेकार, पांडुरंग पालकर, राजेश मांद्रेकार आणि हेर जणांचो सत्कार केलो. गोय कला अकादमीच्या भारतीय संगीत आणि नाच विभागाची प्रतिभा मासिक संगीत सभा सोमारा अकादमीच्या ब्लॅक बॉक्सात गाजली. मुखेल सोयरे कला अकादमीचे सचिव अरविंद खुटकार हांच्या हस्तुकी दिवली पेटोवन करून संगीत कार्यावळीचे उक्तावण झाले. संगीत विभागाचे प्रभारी व्यवस्थापक रुपेश गावस हांणी येवकार दिलो. उपरांत विजय सावंत आणि सुदन मळीक हांणी हार्मोनियम सहवादन झाले. तांणी भीमपालस राग वजयलो. तांकां भार्गवराम गर्दे हांणी तबल्यार साथ दिली. कौस्तुभ चारी, साहिल माजीक, सौरभ केरकर तबला सहवादन केले. परतून एक फावट मुखेल खबरो. भाजपाचे वरिष्ठ फुडारी आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदीन आज महाराष्ट्रातल्या नाशिक जिल्ह्यातल्या दिंडोरीत वेचणुकेच्या रॅलीत उलोवप केले. गोय शालांत मंडळान एप्रिलान घेतिल्ल्या 10वेच्या परिक्षेचो निकाल 92.38% लागल्या आणि इतल्यान ह्यो प्रादेशिक खबरो सोपल्यो.
आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेळा आम्ही उलयता. ऐकपिनो वेळ जाल्लो आसा चावडेर वचपाचो. चला तर वचूया चावडेर. नमस्कार ऐकबेनो, चावडेर कार्यावळीत तुमकां सगळ्यांक माय मोगाचो येवकार. कार्यावळीची सुरुवात करुया उशा आमोणकर हांच्या ह्या सुंदरशा गितान.
Don't rap and then,